आज आम्ही अशा अभिनव बिंद्राला आठवण का करतोय? का? कारण की आम्हाला फक्त पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये जेव्हा एखादा खेळाडू, एखादा कलाकार, एखादा गायक, एखादा नर्तक किंवा जगामधल्या पॉलिटिक्स मध्ये सफल होणारा एखादा पॉलिटिशियन विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी विज्ञानाची शोध घेणारा वैज्ञानिक जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ते व्हावंस वाटतं, परंतु आपण हे विसरतो की मी माझं लक्ष आधी फिक्स केलंय का, आणि त्या लक्ष्यासाठी मी परत परत पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय का, माझं लक्ष दुसरीकडे तर नाहीये. जर अभिनव बिंद्रानं खेळामध्ये लक्ष गेलं असतं, आपलं लक्ष जे आहे ते खेळामध्ये वाईट दोस्तांच्या संगतीमध्ये, सिनेमा बघण्यांमध्ये किंवा जगामधल्या इतर गोष्टींमध्ये त्याने आपलं लक्ष दिलं असतं, तर कदाचित त्याला ते गोल्ड मेडल प्राप्त झालं नसतं. तर दोस्तांनो, पहिल्यांदा तुम्हाला काय बनायचं आहे आणि तुमची जी क्षमता आहे का ते ओळखा, तुमचं लक्ष केंद्रित करा त्या लक्ष प्राप्तीसाठी आणि एक योजना बनवा. रोजचा शाळेचा अभ्यास सोडून फक्त अभिनव बिंद्रासाठी एकच जग होतं आणि ते म्हणजे शूटिंगचं क्षेत्र. वडिलांनं बनवून दिलेली ती शूटिंगची शाळा त्याच्यासाठी मोठं जग होतं, म्हणून आपल्याला आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्याच्यासाठी समर्पणताही असली पाहिजे. आज आपल्याला मोठमोठ्या प्राप्ती करून घ्याव्याशा वाटतात, परंतु आपण थोडीशीच मेहनत घेतो आणि ती सोडून देतो, आणि ती मेहनत आपण न केल्यामुळे आपल्याला जी हवी होणारी प्राप्ती आहे, आपल्याला जे आपलं व्यक्तिमत्व घडायचं आहे ते आपण घडवू शकत नाही. एकदा एक ठिकाणी दुष्काळ पडला, गावामध्ये पाण्याची खूप कमतरता होती. लोकांनी विचार केला की आपण आता सगळ्यांनी मेहनत करूया, एक मोठ्या ठिकाणी जाऊन विहीर खोदूया, आणि त्या विहिरीला पाणी लागलं की आपण हे जे दुष्काळाचं आपल्यावरती संकट ओढवलेलं आहे त्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गावकऱ्यांनी त्याच्यासाठी वर्गणीही जमा केली, प्रत्येकाने श्रम सुरू केले आणि थोडा काळ एखाद्या ठिकाणी खुदाई केल्यानंतर परत तेव्हा त्यांच्या हातात निराशा येईल की पाणी लागलं नाही, तर ते दुसऱ्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न सुरू केला. असे कित्येक दिवस गेले आणि त्यांनी अनेक ठिकाणी खड्डे खोदले. एवढ्यातच एक साधू पुरुष आला आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा रे, आपण त्या साधूकडे जाऊन विचार आपले मांडूया, ते आपल्याला काहीतरी मदत करतील. साधूकडे त्यांनी आपला समाचार किंवा आपला वृत्तांत सांगितला आणि सांगितलं की साधूजी, आमच्या गावामध्ये पाणी नाही, आम्ही इतक्या ठिकाणी विहीर खोदली पण अजून काही पाणी लागे ना. साधूंनी सगळ्या गोष्टी निवांतपणे ऐकून घेतल्या आणि किंचित हसला, म्हणला, अरे मूर्खानो, तुम्हाला कळतं का, ज्या 10 ठिकाणी तुम्ही इवल्या इवल्याचा खड्डा खोदून तुमची संपत्ती, तुमचा वेळ आणि तुमची शक्ती वाया घालवली, त्याचपेक्षा जर तुम्ही आतापर्यंत निरंतर रीतीनं परिश्रमी भावनेनं जर ते एकाच ठिकाणी तो खड्डा खोदला असता तर तुम्हाला निश्चितच पाणी लागलं असतं. आणि त्यांनी तो प्रयत्न केला. सांगायचा अर्थ किंवा भाव असाच आहे की आज युवा वर्ग जो आहे त्याचं लक्ष काय आहे, त्याला कधीतरी वाटतं की मला खेळाडू व्हायचं, मग तो उचलतो बॅट, चेंडू घेतो आणि तो फटाफटा रन करायला लागतो, धावा मोजायला लागतो. उद्या त्याला काय वाटलं की अरे विज्ञानामध्ये सुनीता विलियम्सने खूप अंतरिक्षामध्ये आपलं यश मिळवलंय, तर तो ती चेंडू आणि तो ती बॅट बाजूला फेकून देतो आणि लगेच त्याला कुठल्या तरी विज्ञानाच्या शाळेमध्ये तो ऍडमिशन घेतो. मग त्याला कळतं अरे कुणीतरी चांगला संगीतकार आलाय किंवा लता मंगेशकरचं एखादं चांगलं गाणं तो ऐकतो. त्याला वाटतं की काय गाणं म्हणजे सगळं जग, कारण की संगीत म्हणजे ब्रह्मनाद, आणि त्या गाण्याच्या ऐकण्याच्या ओघामध्ये तो ते परत विज्ञानाचं विश्व सोडतो. तर अशा प्रकारे आपण जो प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये समर्पणता किंवा एकाग्रता जर नसेल तर आपल्या हाती यश मात्र पडणार नाही. दुसऱ्यांच्याकडे पुन्हा पुन्हा बघून जर आपण रोजच्या रोज आपलं लक्ष बदलवत असू तर आपला तो वेळेपणा किंवा मूर्खपणा ठरेल. म्हणून लक्ष निश्चित करणं, आणि लक्ष सगळ्यांची सारखी कधीच असणार नाहीत. आपण एखाद्या झाडाची पानं बघितलं आणि त्याला सूक्ष्मदर्शक यंत्राखाली आपण त्याला व्यवस्थित बघायला लागलो तर एक पान सुद्धा दुसऱ्या पानासारखं नाहीये. निसर्गानी आणि ईश्वरानी जे काही ह्या विशाल पृथ्वीच्या रंगमंचावरती दिलेलं आहे ते विविधतापूर्ण आहे. एकाचा चेहरा, एकाचा अभिनय किंवा एकाचा कलागुण दुसऱ्यासारखा नाहीये, प्रत्येक युनिक आहे. म्हणून आपण आपलं कर्म जे आहे किंवा आपलं लक्ष जे आहे, आपला जीवनाचा उद्देश आहे, तो पक्का केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण परिश्रमी बनलो पाहिजे, आपल्यामध्ये त्या कार्याच्या साठी समर्पणच्या सोबत आपल्या स्वतःबद्दल आत्मविश्वास असला पाहिजे. आज सगळीकडे युवा वर्गामध्ये जी न्यूनगंडता किंवा हीन भावना जी आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये एक फार मोठं कारण समोर दिसेल आणि ती म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. मी काय करू शकतो हे चाचणी करून बघण्यापेक्षा आम्ही मात्र दुसऱ्याच्या ताटातला लाडूच बघतो. दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमीच मोठा आणि चांगला वाटतो. परंतु मी सुद्धा काही कर्म करू शकतो, माझ्यामध्ये सुद्धा काही कलागुण विश्वविधात्यानं भरलेले आहेत किंवा निसर्गानं मला काही वरदान स्वरूपामध्ये चांगल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत हे आपण विसरतो. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न पुरुषार्थ करू लागतो, जेव्हा आपल्या निराशा पदरात पडते, अपयश येतं, कुठेतरी चालत्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा मात्र आपण यशाकडे बघता ना एक गोष्ट विसरतो की यशाच्या मार्गामध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. एक सुंदर नाव मी आता तुम्हाला सांगणार नाही, त्या काही घटना सांगतो. एक असा व्यक्ती जो विश्वाच्या उंच टोकावरती पोहोचला, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा तो 21 वर्षाचा होता तेव्हा त्याला व्यापाराच्या मध्ये अतोनात नुकसान झालं, त्याचा व्यापार बुडाला. 22 वर्षाचा झाला तेव्हा त्याने एक छोटीशी निवडणुकीमध्ये आपलं नाव नोंदवलं, त्या निवडणुकीमध्ये तो हरला. 24 वर्षाचा झाला, लग्न झालेलं होतं, परंतु त्या 24 वर्षाचा झालेला असताना सुद्धा त्याची जी सहचारिका पत्नी आहे तिचा देहांत झाला. 27 वर्षामध्ये अपयशाचा जो आघात आहे त्याचा मेंदूला सोसवला नाही आणि तो वेडा बनला. तरी त्यांनी परत आपलं आत्मविश्वासाचं बळ हरवू दिलं नाही आणि 27 वर्षापासून तो उठला. 34 वर्षाचा झाला, त्यांनी काँग्रेसमध्ये निवडणुकीसाठी आपलं नाव नोंदवलं आणि त्या निवडणुकीमध्ये त्याला अपयशाचं तोंड बघावं लागलं. एवढंच नाही तर तो 47 वर्षाचा झाला आणि त्याला अमेरिकेचा सिनेटचा जो निवडणुकीचा त्याचा दावा होता त्याच्यामध्ये त्याला अपयशच आलं. दोस्तानो, मात्र हा व्यक्ती जेव्हा 52 वर्षाचा झाला तेव्हा तो अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावर बसला. हा व्यक्ती कोण होता? अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकनचं नाव प्रजातंत्र शासनामध्ये सर्वोत्तम आहे, परंतु जो शेवटच्या एवढ्या उंच पदावरती पोहोचला त्याने अनेक वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढल्या, साहसी बनला, आपला आत्मविश्वास त्यांनी डावलला नाही आणि तो प्रत्येक सेकंड मध्ये प्रत्येक मिनिटाला त्यांनी स्वतःला सावरून स्वतःला समजावून अनेक मोठ्या परिस्थितींना तोंड देऊन शेवटी ते जे उंच शिखर होतं राजनीतीचं, महाबलाढ्य महाराष्ट्र अमेरिका सारख्या देशाचा तो राष्ट्रपती बनला. निश्चितच त्याच्यामध्ये ज्या आंतरिक शक्ती होत्या, आत्म्यामध्ये लपलेल्या अनेक कला आणि गुणांचा वास होता, त्याचा सुगंध त्यांनी पहिल्यांदाच घेतला होता. आणि जीवनाचं हे सत्य त्याला निश्चितच माहिती होतं की अपयश म्हणजे शेवटचं टोक नाही. लक्षात असू द्या, सत्यमेव जयते, अर्थात सत्य हे नेहमीच विजय असतं, परंतु सत्य किंवा विजय जे आहे ती शेवटची असते. सत्याचा विजय नेहमी शेवटचा असतो असं अनेक ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा आपल्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवून आपल्यामधल्या ज्या कलागुण शक्ती आहेत त्यांचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि त्या आढावा घेऊन आपल्या लक्षावरती आपण एवढं केंद्रित केलं पाहिजे की आपल्याला जे यश आपल्याला मिळवायचं आहे, ज्या यशाच्या मार्गावरती आपण एकदा निघालेलो आहोत, ते घेतल्याशिवाय आपण शांत बसलो नाही पाहिजे. दिलीप कुमार जे अमेरिकेच्या परतीच्या प्रवासामध्ये होते त्यांचं लक्ष एका व्यक्तीकडे गेलं आणि ते व्यक्ती होते नवल टाटा. त्यांच्या मनामध्ये आलं, माझ्या अनेक फिल्म्स त्यांनी बघितल्या असाव्यात म्हणून त्यांनी काय तर काही फिल्म्सच्या कॅसेट ज्या होत्या त्या कॅसेट काढल्या आणि त्यांच्या जवळ दिल्या. त्यांना वाटलं की नवल टाटा आपल्या फिल्म ज्या आहेत ते व्यवस्थित बघतील आणि आपल्याला त्याच्याबद्दल प्रोत्साहन मिळेल. परंतु एवढाच काय त्यांनी बघितलं की नवल टाटांनी त्यांच्याकडनं त्या सीडी त्या व्हिडिओ कॅसेट्स घेतल्या आणि आपल्याबरोबर असलेल्या पीएचएस सोबत देऊन टाकल्या आणि विमानात असताना त्यांनी त्या वेळामध्ये लॅपटॉप काढला आणि ते आपल्या कामामध्ये मग्न होऊन गेले. दोन्ही परत आपल्या मायदेशी परतले. काही दिवसानंतर दिलीप कुमारांना वाटलं की आपण जरा आपल्या सीडी किंवा कॅसेट त्यांना कशा वाटल्या हे आपण त्यांना विचारावं म्हणून त्यांनी नवल ताटांना फोन केला आणि विचारलं की मी आपल्याला त्या सीडी दिल्या होत्या, परंतु त्यांना कळलं की नवल टाटा कधीही सिनेमात घरामध्ये जाऊन थिएटरमध्ये जाऊन कधीही चित्रपट नावाची गोष्ट बघत नाही. आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक दृश्य एक चिंतन सुरू झालं की जो उद्योगपती विश्वामध्ये धनाढ्य होतो जरूर तो आपल्या कार्यामध्ये एवढा एकाग्र एवढा समर्पण आहे. आणि त्याच दिवसापासून त्यांनी मनाचा ठाम निश्चय केला आणि चित्रपट सृष्टीमध्ये ते सुद्धा एक सुप्रसिद्ध कलाकार बनले. तर दोस्तांनो, आपल्याला काही काम करायचं आहे, परंतु जर आपण चिकाटीनं एकच गोष्ट हातात घेऊन तिच्यावर वारंवार प्रयत्न करणार नाही, तो पुरुषार्थ तो उत्साह ती एकाग्रता ती तन्मयता जर आपल्या अंगी असणार नाही, तर आपण नुसत्याच स्वप्नातल्या कल्पना किंवा स्वप्न लोकांमध्ये विचरण करत राहू. आणि आपल्याला थोड्या थोड्या अवधीमध्ये थोड्या थोड्या काळामध्ये जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांची पुनरावृत्ती करू, त्याच्यामध्ये शक्ती त्याच्यामध्ये तो उत्साह आहे तो कुठेतरी धुळीला मिळाला असल्यामुळे जे यश आपल्या हातामध्ये यायला पाहिजे ते येणार नाही. माझं वैयक्तिक मत हे नाहीये की तुम्ही निरंतर प्रगतिशील नाहीयेत, परिश्रमी नाहीयेत, एकाग्र नाहीयेत. कदाचित असंही असू शकतं की सभोवतालच्या जे जगचं वातावरण आहे, ज्या ठिकाणी आम्ही राहतो, जे वातावरण ज्या ठिकाणी आम्हाला आमची प्रगती करून घ्यायची आहे, कदाचित ते तुमच्या अनुकूल नसेल, प्रतिकूल असेल, विरोधाभासी असेल. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचा त्रास होतोय, गोंगाट आहे, परंतु त्याच्यासाठी रस्ता आहे. थोडासा त्रास घेऊन आपण कुठेतरी जाऊन एकांतामध्ये अभ्यास करू शकतो. तर सभोवतालचं जे वातावरण आहे ते सकारात्मकच आहे असं म्हणता येणार नाही, नकारात्मकही असू शकतं. परंतु जेव्हा आपण लक्ष एक ठिकाणी आपण निश्चित करतो, एके ठिकाणी लक्ष निश्चित केल्यावरती निश्चितच आपला जो प्रवास आहे तो आपल्या इच्छेअनुसार आपल्या प्रयत्नांरूप व्यवस्थेतही होत असेल किंवा व्यवस्थित होतही नसेल, त्याला अनेक प्रकारचे अडथळे अनेक प्रकारची कारणं असू शकतात. कुणी आपल्याला साथ देतही नसेल किंवा कुणी आपल्याला साथ देतही असेल, अशा वेळेला जी परिस्थिती माझ्यासमोर आहे, जी परीक्षा मला द्यायची आहे, जे संकट माझ्यासमोर आहे, त्याच्यासाठी मला माझं चिंतन माझं मनन किंवा माझे विचार नेहमीच सकारात्मक ठेवायला पाहिजेत. परिस्थिती कधीही बदलतात, निसर्गाचा हा अटळ नियम आहे. जग आणि विश्व हे परिवर्तनशील आहे. आजची परिस्थिती चांगली असेल तर कदाचित ती उद्यापर्यंत राहणार नाही. आज दिवस आहे तर निश्चित रात्र येणार आहे. मात्र रात्रीमध्ये आम्ही गोंधळून जाता कामा नये. रात्रीचा अंधकार बघून आम्हाला निराश होऊन चालणार नाही, कारण की आम्हाला हे ठाऊक आहे की जी रात्र एक अंधार घेऊन आलेली आहे ती आमच्यासाठीच चांगली आहे, कारण की त्या अंधारामध्ये आम्ही शरीराचा परिश्रमाचा जो काळ आहे त्याला अर्धविराम लावू आणि अल्प काळाची झोप आम्हाला आमच्या एनर्जीसाठी आम्हाला आमच्या ऊर्जेच्या स्टोरिंगसाठी ती पुरेशी असेल. आणि पुन्हा जेव्हा आम्ही दिवसाला कार्य करायला आरंभ करू त्यावेळेला मात्र ती जी आमची साठवलेली रात्रीची शक्ती आहे ती कामाला येईल. रात्रीमध्ये जर कुणी असं समजलं की आता रात्र म्हणजे जीवन संपलं तर तो वेळेपणा ठरेल, कारण की रात्रीच्या अंधारातच उद्याचा उषक काल जो आहे तो सामावलेला असतो. जो लखलखणारा सूर्य आकाशामध्ये तेवत असतो किंवा तळपत असतो, तो आधी जेव्हा अंधाराचं साम्राज्य घेऊन आलेली जी निशा आहे, जी रात्र आहे, त्याच्या कुशीमधनच तो उदयाला येतो आणि उदयाला येऊन हळूहळू वर चढत जातो, आकाशामध्ये जातो, तळपतो आणि त्याच्या प्रकाशामध्ये त्याच्या शक्तीमध्ये जग सुरळीत चालू लागतं. म्हणून जरी अपयशाची किंवा एखादी निराशाजनक कुठली रात्र आपल्या जीवनामध्ये आली असेल, तर त्या निराशामध्ये सुद्धा आपण आशेचा जो किरण आहे तो सदा नेहमी तेवत ठेवला पाहिजे. एखादा कुठला चांगला केलेला संकल्प तळीस नेण्यासाठी तुम्हाला ते सातत्याने करणं जरुरी आहे. एकदा का आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला आरंभ केला आणि त्याच्यासाठी ती तेवढी दृढ निश्चय ठेवून आपल्यामध्ये दृढ आत्मविश्वास ठेवून जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर निश्चितच आपल्याला यश हाती लागतं. एक छोटीशी गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगावीशी वाटते. एक व्यक्ती होता, मेहनती होता, कावाळ कष्ट करणारा होता, परंतु तो कोणाचा ऐकेना, जरा हट्टी आणि जिद्दी स्वभावाचा होता. प्रत्येक जण त्याला काही ना काही चांगला जरी सल्ला देईल तरी तो त्याचा अनदेखी किंवा टाळाटाळ करत असे. त्याचा हा उद्देश किंवा त्याचा जो स्वभाव होऊन एक दिवस त्याच्या मित्राला काहीतरी त्याची खोड करायची वृत्ती सुचली. त्यांच्या गावामध्ये एक चांगला साधू आलेला होता आणि त्या साधूंनी प्रत्येकाला काही ना काही चांगले सल्ले, काही ना काही उद्देश देऊन त्यांच्या जीवनामध्ये नवीन काही ना काही क्रांती घडवून आणली होती. सहज बळजबरीनी त्या आपल्या मित्राला घेऊन एक व्यक्ती त्याला साधूकडे घेऊन आला आणि जो शेतकरी मित्र होता त्याला सांगून सांगितलं की साधू महाराज हे माझा चांगला खूप मित्र आहे, याला तुम्ही जरा उपदेश द्या. उपदेश देऊन झाल्यानंतर सांगितलं की तुम्हाला एक गोष्ट चांगली करावी लागेल. आता याला प्रश्न पडला की मी तर कुणाचं काही ऐकत नाही, साधू समोर आहे आणि मला काहीतरी केलंच पाहिजे. अशा वेळेला त्यांनी सांगितलं की महाराज मी तुमचं ऐकतो पण मी एकच गोष्ट करतो, बाकी काही करणार नाही, कारण की मला तुमचा मान ठेवायचा आहे आणि मान ठेवताना मला ते गोष्ट मी पुन्हा नियमित रीतीने करेन, हे माझी तुम्हाला मी प्रॉमिस किंवा मी वचन देतो. तर अशा वेळेला त्या शेतकऱ्यानं काय म्हटलं असेल, त्यांनी सांगितलं की एक माझ्या शेजारीच एक टकला माणूस राहतो, त्याच्या डोक्यावर एकही केस नाहीये, मी त्याला बघितल्याशिवाय एकदाही जेवण घेणार नाही. जेव्हा मी सकाळी किंवा संध्याकाळी त्याचं तोंड बघेल किंवा त्याचं टक्कल बघेल तेव्हा मी जेवण करीन. साधूला आणि त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला नेलं होतं, त्याला आश्चर्य वाटलं की याने कशा प्रकारची प्रतिज्ञा केली. परंतु प्रतिज्ञा आणि वचन जर आपण सातत्याने ते फलदायी असो अथवा फल न देणार असो जर पाळलं तर त्याचा परिणाम चांगलाच निघतो. चांगल्या गोष्टीचं चिंतन, त्याच्यामध्ये ठेवलेली दृढता आणि त्याच्यासाठी केलेला वारंवार प्रयत्न हा माणसाला यश देतो. तो मनुष्य घरी आला आणि त्याने त्याचं जे साधूला दिलेलं वचन होतं ते पाळायला सुरुवात केली. रोज त्याचा नियम बनून गेला, जोपर्यंत सकाळी उठे, जोपर्यंत त्या टकल्या माणसाचं तो दर्शन घेत नसे तोपर्यंत तो सकाळची निहारी करीत नसे. दिवसा मासून दिवस गेले, पण अचानक काय झालं, एक दिवस तो टकला माणूस सकाळपासून कुठेतरी निघून गेला आणि याला मात्र दिसला नाही. हा बेचैन झाला, कारण की याचा नियम होता, वचन होतं की मी जोपर्यंत त्या टकल्या माणसाचं टक्कल बघणार नाही तोपर्यंत मी जेवण घेणार नाही. सकाळ झाली, संध्याकाळ होऊन गेली, याला वाटलं की तो कदाचित त्याच्या शेतामध्ये पेरणी चालली असेल तर त्या ठिकाणी गेला असेल, म्हणून हा तिथं त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो टक्कल असलेला व्यक्ती होता त्याच्या शेतामध्ये निघाला. अचानक जेव्हा तो शेतापाशी पोहोचला, तो टक्कल झालेला व्यक्ती होता, तो वाकून काहीतरी त्याच्या जे रानाचं कुंपण होतं त्या ठिकाणी काहीतरी करत होता आणि याला अचानक दिसला तर शेतकऱ्याने आपला आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा त्याला जो एकदम अचानक झालेला आनंद होता तो त्याच्या तोंडातनं बाहेर पडला, मी पाहिलं. आणि कारण की त्याला भूक लागलेली होती आणि त्याचा नियम होता की मी याला बघितल्याशिवाय मी अन्नाचा एक कणही आपल्या पोटामध्ये टाकणार नाही, तर जेव्हा मी पाहिलं हे जोराजोरानं ओरडायला लागला, तर तेव्हा त्या टक्कलवाल्या व्यक्तीचं लक्ष अचानक गेलं, तो घाबरला, त्याला वाटलं आणि मला बघून घेतलं, तर त्या व्यक्तीने त्याला जवळ बोलावलं आणि म्हटलं काय रे बाबा, तू कुणाला सांगू नको, तुम्हाला बघितलंय मला समजलं, मला हा एक हंडा जो आहे, एक कळस जो आहे सोन्यांच्या मोहरांचा तो मिळालेला आहे, मी तुला काही मोहरा देतो आणि तू गप्प राहा. असं त्या शेतकऱ्याकडनं वचन घेऊन ते दोन्ही परतीला आले. हा व्यक्ती मनातल्या मनात खुश झाला की मी साधूंनी जे मला एक काम दिलं होतं त्याच्यासाठी मी सकारात्मक राहिलो किंवा दृढ निश्चयी राहिलो, त्याच्या प्राप्तीमुळे मला हा खजिना मिळालेला आहे. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला इथं सांगून जाते की कुठलाही प्रयत्न तुम्ही निरंतर रीतीनं सकारात्मक भावना ठेवून जर करत असाल तर जीवनामध्ये यश येतं. आणि त्या सकारात्मक चिंतनासाठी आपल्याला हवा आहे कुठेतरी असा स्रोत, की ज्यामुळे आपल्याला ती शक्ती जीवनामध्ये आवश्यक असणारी ऊर्जा मिळेल. कारण की कुठलंही कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी शक्ती किंवा ऊर्जा ही अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल तर ते गाडी धावू शकणार नाही. बैलगाडीमध्ये जुंपलेल्या बैलांच्या पोटात जर अन्न नसेल तर बैल चालू शकणार नाहीत. सायकलच्या टायरमध्ये जर हवा नसेल तर सायकल चालू शकणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी गती आहे, ज्या ठिकाणी प्रगती आहे, ज्या ठिकाणी विकास आहे, त्या ठिकाणी शक्तीचीही आवश्यकता आहे. एकाग्रता, समर्पणता, चिकाटी, उमंग, उत्साह, सकारात्मकता या गोष्टींच्या सोबत अजूनही एक आपल्याला अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मिक शक्ती. कारण की आत्मविश्वास देणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती मानव जीवनामध्ये लपून राहिलेली एक गुप्त चावी आणि ती म्हणजे आत्मा. आणि आत्म्यामध्ये लपून असलेली ती शक्ती, आत्मिक शक्ती, ही आत्मशक्ती जी आहे, आत्मिक शक्ती जी आहे ती आत्मविश्वासाचीच नव्हे तर एकाग्रता, चिकाटी, समर्पणता आदी गुणांची चावी आहे.